लेवीय अध्याय एक होमार्पणे. परमेश्वराने दर्शन मंडपातून मोशेला हाक मारली आणि त्यास म्हटले, इस्रायली लोकास असे सांग की जेव्हा तुम्ही परमेश्वरास पशुबली अर्पण करता तेव्हा त्यांनी तो गुराढोरांपैकी किंवा शेरडान मेंढरांपैकी अर्पावा. जेव्हा एखाद्या मनुष्यास गुराढोरातले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोषहीन नर अर्पावा. तो त्याने दर्शन मंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मान्य होईल. त्या मनुष्याने यज्ञ पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा, म्हणजे तो पशु त्याच्याबद्दल प्रायश्चित म्हणून मान्य होईल. त्यानंतर त्याने परमेश्वरासमोर तो गोरा वधावा. दर्शन मंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर अर्पण करून अहरोनाचे पुत्र जे याजक त्यांनी त्याचे रक्त सादर करावे आणि दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वारासमोरील वेदीवर सभोवती शिंपडावे. याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व त्याचे तुकडे करावे. नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी. अहरोनाचे मुले जे याजक होते त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्याचे तुकडे डोके व चरबी रचावी. त्याचे पाय व आतडी ही पाण्याने धुवावी. मग याजकाने त्या सर्वांचा वेदीवर होम करून तो अर्पावा. हे होमार्पण आहे. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. हे अग्नेद्वारी केलेले अर्पण होय. जर कोणाला शेरडाचे किंवा मेंढरांचे होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा. मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोवार शिंपडावे. मग याजकाने त्या पशुचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे डोके व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी. त्याचे पाय व आतडी पाण्याने धुवावी. मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा. हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. जर कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असले तेव्हा त्याने त्याचे अर्पण होले किंवा पारव्याची पिल्ले अर्पावी. याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगाळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे. त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी. त्याने तो पक्षी पंखाच्या मधोमध फाडावा, परंतु त्याचे दोन वेगळे भाग करू नयेत. मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा. हे पण होमार्पण आहे. हे परमेश्वरासाठी केलेले सुवासिक हव्य होय. हे अग्निद्वारे केलेले होमार्पण होय.